नहेम्या अध्याय 3। मग मुख्य याजक एल्याशिब व त्याचे याजक बांधव उठून मेंढेवेस बांधू लागले। त्यांनी तिची प्रतिष्ठापना करून तिला कवाडेही लावली। हमेया बुरजापर्यंत, हनानेल बुरजापर्यंत त्यांनी तिची प्रतिष्ठापना केली। त्याच्या शेजारी यरिहोच्या लोकांनी बांधकाम केले आणि त्यांच्या शेजारी जक्कूर बिन इमरी याने बांधकाम केले। मत्स्यवेस हस्सनाच्या पुत्रांनी बांधली। त्यांनी तिला तुळ्या घातल्या, तिला कवाडे लाविली आणि कड्या व अडसर लाविले। त्याच्या शेजारी मरेमोत बिन उरिया बिन हक्कोस याने डागडुजी केली। त्याच्या शेजारी मशुल्लाम बिन बरेख्या बिन मशेजबेल याने डागडुजी केली। त्याच्या शेजारी सादोक बिन बाना याने डागडुजी केली। त्याच्या शेजारी तकोवाकरांनी डागडुजी केली, पण त्यांच्या महाजनांनी आपल्या मानेवर आपल्या प्रभूच्या कामाचे जू घेतले नाही। जुन्या वेशीची डागडुजी यहोयादा बिन पासेहा व मशुल्लाम बिन बसोदया यांनी करून तिला तुळ्या घातल्या, तिला कवाडे लाविली आणि कड्या व अडसर लाविले। त्यांच्या शेजारी मलत्या गिबोनी व यादोन मेरोनोथी यांनी आणि गिबोन व मिस्पा येथील जे लोक महानदाच्या पश्चिमेकडील प्रांतांच्या अधिपतीच्या सत्तेखाली होते त्यांनी डागडुजी केली। त्यांच्या शेजारी सोनारांपैकी उज्जियल बिन हरहया याने डागडुजी केली। त्याच्या शेजारी गांध्यांपैकी हनन्या याने डागडुजी केली। त्यांनी रुंद कोटापर्यंत यरुश्लेमेची मजबूती केली। त्याच्या शेजारी यरुश्लेम जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी रफाया बिन हूर याने डागडुजी केली। त्याच्या शेजारी यदाया बिन हरुमफ याने आपल्या घरासमोरच्या तटाची डागडुजी केली। त्याच्या शेजारी हत्तुश बिन हशबन्या याने डागडुजी केली। मलकिया बिन हरिम आणि हशुब बिन पहथमवाब यांनी दुसऱ्या एका भागाची व भट्टी बुरजाची डागडुजी केली। त्याच्या शेजारी यरुश्लेम जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी शल्लुम बिन हल्लोहेश व त्याच्या कन्या यांनी डागडुजी केली। खोरेवेशीची डागडुजी हनून व जानोहेकरांनी केली। त्यांनी ती बांधून तिला कवाडे, कड्या व अडसर लाविले, तसेच उकिरडावेशीपर्यंत 1000 हात कोट बांधिला। उकिरडावेशीची डागडुजी बेत हक्करेम जिल्ह्याचा अधिकारी मलकिया बिन वेखाब याने केली। त्याने ती बांधून तिला कवाडे, कड्या व अडसर लाविले। झरावेशीची डागडुजी मिस्पा जिल्ह्याचा अधिकारी शल्लून बिन कोलहोजे याने केली, तसेच त्याने ती बांधून तिला छप्पर केले व कवाडे, कड्या व अडसर लाविले। तसेच त्याने दाविदपुराहून उतरण्याच्या जिन्यापर्यंत राजाच्या बागेजवळील शेलह तळ्याचा कोट बांधिला। त्याच्या शेजारी बेथसूर जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी नहेम्या बिन अजबुक याने डागडुजी केली। ती त्याने दाविदाच्या थडग्यांसमोर तेथे केलेल्या तळ्यापर्यंत वीरगृह नामक ठिकाणापर्यंत केली। त्याच्या शेजारी लेव्यांपैकी रहूम बिन बानी याने डागडुजी केली। त्याच्याजवळच कैला जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी हसब्या याने आपल्या जिल्ह्यातर्फे डागडुजी केली। त्याच्या शेजारी त्यांच्या भाऊबंदांपैकी कैला जिल्ह्याच्या दुसऱ्या अर्ध्या भागाचा अधिकारी बवई बिन हेनादाद याने डागडुजी केली। त्याच्या शेजारी दुसऱ्या एका भागी जेथे कोट वळसा घेतो व शस्त्रागाराकडे जाण्याची चढण लागते तेथे मिस्पाचा अधिकारी एजेर बिन येशुआ याने डागडुजी केली। त्याच्या शेजारी कोट वळसा घेतो तेथून मुख्य याजक एल्याशिब याच्या घराच्या दारापर्यंत बारुक बिन जब्बई याने आस्थेने दुसऱ्या एका भागाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी एल्याशिबाच्या घराच्या दारापासून एल्याशिबाच्या घराच्या शेवटापर्यंत मेरेमोत बिन उरिया बिन हक्कोस याने दुसऱ्या एका भागाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी तळवटीत राहणारे याजक यांनी डागडुजी केली. त्यांच्या शेजारी बन्यामिन व हशुब यांनी आपल्या घरासमोरच्या भागाची डागडुजी केली. त्यांच्या शेजारी अजऱ्या बिन मासेया बिन अनन्या याने आपल्या घरानजीक डागडुजी केली. त्याच्या शेजारी अजऱ्याच्या घरापासून कोट वळसा घेतो तेथवर व कोपऱ्यापर्यंत बिन्नुई बिन हेनादाद याने दुसऱ्या एका भागाची डागडुजी केली. कोट वळसा घेतो त्यासमोर गार्द्यांच्या अंगणाजवळ राजमंदिराबाहेर असलेल्या उंच बुरजाची डागडुजी पलाल बिन उजई याने केली. त्याच्या शेजारी पदाय बिन परोश याने डागडुजी केली. नथिनिम हे ओफेलात पूर्वेकडल्या पाणीवेशीसमोर व पुढे आलेल्या बुरजापर्यंत राहत होते. पदायाच्या शेजारी पुढे आलेल्या मोठ्या बुरजासमोर ओफेलच्या कोटापर्यंत तकोवाकरांनी डागडुजी केली. घोडेवेशीपासून याजकांनी आपापल्या घरांपुढे डागडुजी केली. त्यांच्या शेजारी सादोक बिन इम्मेर याने आपल्या घरापुढल्या भागाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी पूर्ववेशीचा द्वारपाळ शमाया बिन शखन्या याने डागडुजी केली. त्याच्या शेजारी हनन्या बिन शलेम्या आणि साल्फाचा सहावा पुत्र हनून यांनी दुसऱ्या एका भागाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी मशुल्लाम बिन बरेख्या याने आपल्या कोठडीपुढे डागडुजी केली. त्याच्या शेजारी सोनारांपैकी मलकिया याने नथिनिम व व्यापारी यांच्या घरापर्यंत सभावेशीसमोर कोपऱ्यावरच्या कोठीपर्यंत डागडुजी केली. कोपऱ्यावरच्या कोठीपासून मेंढेवेशीपर्यंत सोनारांनी व व्यापाऱ्यांनी डागडुजी केली.